नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी आयज तिसरे खेपे प्रधानमंत्री पदाचो पदभार घेतल्या उपरांत किसान सन्मान निधीचो 17वो हप्तो जारी केलो। ह्या निर्णयाचो 9 कोटी 30 लाख शेतकारांक लाव जातलो। 17व्या हप्त्यात सुमार 20,000 कोटी रुपयांची रक्कम शेतकारांच्या बँक खात्यात जमा जातली। आपल्या सरकारचो पहिलो निर्णय शेतकारांच्या कल्याणाखातीरची वचनबद्धताय सिद्ध करता, तसेच फुडल्या दिसांनी आपले सरकार शेती वाटार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाखातीर पुरायपणान कटिबद्ध असा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले। इतले मजगती नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बसका आज जावपाची शक्यताय असा। वेचणूक आयोगान 7 राज्यातल्या 13 विधानसभा सुवातीचेर जावपी पोटवेचणुकीचे वेळापत्रक जाहीर केला। अस्तंत बंगालात 4, हिमाचल प्रदेशात 3, उत्तराखंडात 2, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबात दरेका विधानसभा मतदारसंघाचं आसपाव असा। या विधानसभा मतदारसंघांनी फुडल्या महिन्याच्या 10 तारखेक मतदान जातले आणि 13 जुलयाक मतमेजणी जातली असे वेचणूक आयोगान सांगला। दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना हांणी दिल्लीत यमुना न्हंयचे उदक सोडपा खातीर हरियाणा सरकारा वांगडा उलयतले अशे दिल्ली सरकाराक आश्वासन दिला। दिल्लीक अजून हिमाचल प्रदेशातल्यान लेगीत उदक मेळूंक ना अशे मंत्री आतिशी हांणी आयज नायब राज्यपालांवांगडा जाल्ले बसके उपरांत सांगले। हे बसकेत आतिशी हिणे दिल्ली उदक मंडळातल्या कर्मचाऱ्यांचो आंकडो उणो जावपा वांगडाच हेर विषयांचेरूय चर्चा केली। हिमाचल प्रदेशाकडेन चालू आशिल्ल्या वादाक लागून हरियाणाय दिल्लीक उदक दिना अशें तिणे सांगले। मजगती दिल्लीत चालू आशिल्ल्या उदकाच्या संकश्टा आड आम आदमी पक्ष आयज दिल्लीतल्या भाजपा कार्यालया मुखार निषेध करतलो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि जम्मू काश्मीरातल्या रियासी जिल्ह्यात बशीचेर झाल्या आतंकवादी हल्ल्याचेर खर दुःख उक्तायला। हो आतंकवादी हल्लो जम्मू वाठारात अशांतताय निर्माण करपा खातीर केल्लो चुकीचो यत्न असा असे जम्मू काश्मीराचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी म्हणला। ह्या हल्ल्यात 10 भाविकांक मरण आयले आणि 33 जण जखमी झाले। नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी मरण आयिल्ल्यांच्या घरच्यांक 10 लाख रुपया आणि जखमीक 50,000 रुपया मजत जाहीर केला। हल्लेखोरांचो सोद घेवपा खातीर वाठारात संयुक्त कारवाय सुरू आसा। लष्कर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दळा सुवातीचेर हाजीर आसात। मजगती एनआयओचो पंगड आयज रियाशी जिल्ह्यात पावलो आणि थळाव्या पोलिसांकडे चौकशी करता। सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे फुडारी प्रेम सिंग तमांग हांणी आयज दुसरे खेपे सिक्कीमच्या मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो। राजधानी गंगकोटातल्या पलजोर स्टेडियमात हो सोपूतविधी सुवाळो झालो। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हांणी तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेचो सोपूत दिलो। आदित्य L1 उपगिऱ्यान मे महिन्यात भूचुंबकीय वादळावेळार काढिल्ल्या सूर्याच्यो अद्भूत प्रतिमा भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेन जाहीर केल्यात। इस्रोन जाहीर केल्ल्या प्रतिमांनी सूर्याच्या पृष्ठभागाचेर व्हड सौर्य ज्वाला आशिल्ले चुंबकीय प्रदेश स्पष्टपणान दाखयल्यात। मणिपूरच्या जिरीबामात मुखेलमंत्री एन बिरेन सिंग हांच्या सुरक्षा पंगडाचेर काय अज्ञात हल्लेखोरांनी हल्लो केलो। राष्ट्रीय महामार्ग 37चेर कोटलाने सिनाम गावला लागसार हो हल्लो झाला, मात मुखेलमंत्री तांचे वांगडा नाशिल्ले। भाजपान ओडिशात विधिमंडळ पक्ष फुडारी वेचून काढपा खातीर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि भूपेंद्र यादव हांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या। फाल्या भुवनेश्वरात केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखेखाला विधिमंडळ पक्षाची बसका जावपाची शक्यताय असा। आयज सुरवेच्या व्यापारात मुंबई शेअर बाजाराचो संवेदनशील निर्देशांक सगळ्यात उचेल्या पावल्यार 77,000 पावलो। सेन्सेक्स 386 अंकांनी वाढून 77,000 अंकाचेर आणि निफ्टी 122 अंकांनी वाढून 23,412 अंकाचेर पावलो। भारतीय हवामान खात्यान आयज गोय, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काय वाठारांनी उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। मजगती ह्या महिन्याच्या 13 तारखेमेरेन पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, अस्तंत बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी उष्णतायेच्या लहराची स्थिती चालूच उरतली। आणि आयसीसी संसारिक कप दादल्यांच्या T20 सर्तीत आयज सांजे न्यूयॉर्कातल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात दक्षिण आफ्रिका बांगलादेश पंगडा आड खेळटलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।